आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नागपुरातील जाहीर सभेत टीका. तर महाराष्ट्रानं कट्टरतेचं राजकारण नाकारलं असल्याचं प्रियंका गांधी यांचं गडचिरोलीत प्रतिपादन. महायुती सरकारनं राज्यात केलेल्या विकास कामांमुळे राज्यातला मतदार महायुतीच्या बाजूनं उभा राहील. भाजपा नेते केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांची नागपुरातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास. प्रचारांच्या तोफा उद्या सायंकाळी थंडावणार. नागपुरात आज स्टार प्रचारकांच्या रॅलींना गर्दी. आणि विदर्भात थंडीच्या तीव्रतेत किंचित वाढ, किमान तापमानात घसरण. देशासाठी जीवनदान दिलेल्या सर्व महान नेत्यांना विभागण्याचं काम भाजपा करत आहे. समाजाला आधीच यांच्या विचारांनी विभागून ठेवलं आहे. विभागा आणि राज्य करा अशी यांची राजनीती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, पण भारतीय जनता पार्टीनं मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभेत ते बोलत होते. महायुती सरकारनं शेतकरी, स्त्रिया आणि तरुणांसाठी काहीही केलं नाही. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं आहे आणि हे खोटं सरकार पाडायचं आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
जिथं मन असतंय तिथं सगळं काही होतंय, पण तुम्ही करणार नाही हे साबित आहे. तुम्हाला सत्ता देऊन बघितलंय. आता आम्हाला एकदा संपूर्ण बहुमत द्या. मला आमच्या आईना बहिणीना मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही फार विचार करून हे मतदान करावं.
दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचार समारोपाची जाहीर सभा आज मुंबई इथं होणार आहे. या सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50% अधिक करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील सभेत केला. प्रियंका गांधी यांनी महाविकास आघाडीचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केलं. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली 10 लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली, 8 लाख नोकऱ्या गेल्या आणि 6,000 जास्त कंपन्या बंद पडल्या, असा आरोप गांधी यांनी केला. स्वातंत्र्यानंतर देशभरात मोठमोठे उद्योग संस्था निर्माण झाल्या. कोणत्याही सरकारनं जनतेसोबत भेदभाव केला नाही, मात्र महायुती आणि भाजपाचं सरकार जनतेसोबत भेदभाव करतं, अशी टीका गांधी यांनी केली. कट्टरतेला विरोध करत समानता आणि एकोप्यानं राहणारा महाराष्ट्रातील समाज आहे, असं गांधी यावेळी म्हणाल्या.
तो ये आपकी धरती है, इसने मार्गदर्शन दिया है पूरे देश को, हमेशा नींव डाली है देश के संविधान की. धार्मिक कट्टरता के विरोध विचारधारा की धरती है. समानता, एकजुटता यहीं से उभरी है कि यहां के संतों ने हमेशा एकजुटता की बात की. और हमारे देश की जो राजनीति है वह भी उसी एकजुटता पर ही बनी है.
या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. गडचिरोलीतील सभेनंतर प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ नागपुरात रोड शो केला. केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारनं राज्यात जी विकासकामं केली आहेत त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूनं उभा राहील, असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. आज शेवटचा रविवार असल्यानं सर्व पक्षांकडून जोमानं प्रचार केला जात आहे. या निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यावेळी निवडणूक रिंगणात 363 महिला उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. महायुतीबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात आदर, आपुलकी आणि विश्वास आहे याचा प्रत्यय या रॅलीच्या निमित्तानं प्रत्यक्ष अनुभवता आला असं फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. मध्य नागपूरमधील भाजपाचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये त्या सामील झाल्या. मध्य नागपूरमधून रॅलीची सुरुवात होऊन रॅलीचा समारोप गोळीबार चौक इथं झाला. या रॅलीत भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गोंदिया भंडारा जिल्ह्यात महायुती लढत असलेल्या सातही जागा निवडून येतील असा विश्वास अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. ते आज गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपासोबत गेलो असंही ते यावेळी म्हणाले. वर्धा जिल्ह्यातील मोठी अंजी आणि अल्लीपूर इथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जाहीर सभा पार पडली. ही निवडणूक शेतकरी प्रश्नांवर होत असून शेतकऱ्यांसोबत कायम उभं राहणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं. राजस्थानचे मुख्यमंत्री भाजपा नेते भजनलाल शर्मा हे आज सायंकाळी 8 वाजता नागपूर पश्चिममध्ये जाहीर सभा घेणार आहेत. उद्या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. अखेरच्या दिवशी भाजपाचे नितीन गडकरी यांच्या 4 सभा होणार आहेत. यातील 2 सभा गोंदियातील सडक अर्जुनी आणि तिरोडा इथं तर प्रत्येकी 1 सभा कामठीत आणि मध्य नागपुरातील गोळीबार चौकात होणार आहे. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. जोधा अकबर, लगान आणि स्वदेश यासारख्या चित्रपटांची निर्मिती गोवारीकर यांनी केली आहे. या निवडीबद्दल गोवारीकर यांनी आनंद व्यक्त केला असून जगभरातील प्रयोगशील आणि उत्तम चित्रपट पाहण्यासाठी हा महोत्सव महत्वाचं व्यासपीठ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे विविध जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला शहरातील व्यापारी बांधवांनी सहकार्य दर्शवत मतदान जनजागृतीसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. मध्य आणि पूर्व नागपूर भागामध्ये कार्यरत व्यापारी असोसिएशननं यासाठी पुढाकार घेतला असून सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत गांधीबाग येथील जैन मंदिर इथं 100% मतदानासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नागपूरकर वोट कर असा संदेश देत नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आज बाईक रॅलीमधून नागपूर शहरातील जनतेला मतदानाचा संदेश दिला. या रॅलीमध्ये सहभागी होऊन पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल, निवडणूक निरीक्षक सुनील कुमार सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सहभागींचा उत्साह वाढवला. नागपूरकरांच्या मतदानाच्या निर्धारामुळे यावेळी 75% मतदानाचं लक्ष नक्की प्राप्त होणार असा विश्वास पोलीस आयुक्त सिंगल यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 साठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणं आवश्यक असल्यानं तसंच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय आणि निपक्षपातीपणानं पार पाडण्याच्या दृष्टीनं प्रशासनाच्या वतीनं काही निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. हवामान. विदर्भात सर्वत्र थंडीचं आगमन झालेलं आहे. दिवसेंदिवस थंडीची तीव्रता हळूहळू वाढत आहे. नागपुरात मागील 24 तासात किमान तापमान 14.8 दशांश अंश इतकं खाली घसरलं होतं तर गडचिरोली आणि गोंदिया इथं 14.6 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावतीमध्ये 14.9, यवतमाळमध्ये 16.1, वर्ध्यात 16.1, अकोल्यात 17 तर बुलढाण्यात 16.6 दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान मागील 24 तासात कमाल तापमान वाशिम इथं 34.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपूरला कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस इतकं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रचारांच्या तोफा उद्या सायंकाळी थंडावणार. नागपुरात आज स्टार प्रचारकांच्या रॅलींना गर्दी आणि विदर्भात थंडीच्या तीव्रतेत किंचित वाढ. किमान तापमानात घसरण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.